आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 1 जानेवारी 2023. विषय: देव. सोनेरी मजकूर. उत्पत्ती. मी सर्वशक्तिमान देव आहे, माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर. माझ्या आज्ञा पाळ आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा. तू असे करशील तर मी आपणामध्ये एक करार करीन. मी तुला अगणित पटीत वाढवीन असे अभिवचन देतो. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता यहेजकेल. देवा, माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर. मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो. मला पुन्हा तुझा आनंद दे. माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर. मला सुखी कर. पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे. देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे. ते सर्वजण एकच व्यक्ती असल्याप्रमाणे मी त्यांच्यात ऐक्य निर्माण करीन. मी त्यांच्यात नवीन आत्मा ओतीन. त्यांचे दगडाचे हृदय काढून घेऊन तिथे मी खरे हृदय बसवीन. देव म्हणाला, मी तुमच्यात नवीन आत्मा घालून नवे हृदय बसवीन. तुमचे दगडाचे हृदय बदलून त्या जागी माणसाचे कोमल हृदय बसवीन. मी माझा आत्मा तुम्हाला देईन. मग तुम्ही बदलाल व माझे नियम पाळाल. काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल. मग तुम्ही मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात राहाल. तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईल. धडा उपदेश बायबल पासून मत्तय: देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. निर्गम: मोशेच्या सासऱ्याचे नाव इथरो असे होते. मोशे त्याची शेरडे मेंढरे चारणारा मेंढपाळ होता. एके दिवशी मोशे वाळवंटाच्या पश्चिमेला होर्ब डोंगर म्हणजे सिनाय डोंगर या देवाच्या डोंगराकडे आपली मेंढरे घेऊन गेला. त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वराच्या दूताला पाहिले. मोशेन असे पाहिले की झुडूप जळत होते, परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते. तेव्हा मोशे स्वतःशी म्हणाला, हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पाहतो. मोशे झुडूपाजवळ येत होता हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने मोशेला हाक मारून म्हटले, मोशे मोशे. आणि मोशे म्हणाला, मी इथे आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातले पायतण काढ, कारण तू पवित्र भूमीवर उभा आहेस. मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहम इसहाक व याकोब यांचा देव आहे. देवाकडे पाहण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले. परमेश्वर म्हणाला, मिसरमध्ये माझ्या लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे आणि मिसरच्या लोकांनी त्याचा कसा छळ चालविलेला आहे हे मी पाहिले आहे. त्या लोकांच्या हाका मी ऐकले आहेत. लोकांचे हाल व दुःख मला समजले आहे. आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन. मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही. तेव्हा मी आता तुला फारोकडे पाठवित आहे, तर तू आता त्याच्याकडे जा आणि माझ्या लोकांना म्हणजे माझ्या इस्रायल लोकांना मिसरमधून तुझ्या पुढाकाराने घेऊन ये. परंतु मोशे देवाला म्हणाला, मी कोणी मोठा माणूस नाही, मी साधा माणूस आहे. तेव्हा फारोकडे जाऊन इस्रायल लोकांना मिसरमधून घेऊन याव्याच्या पात्रतेचा माणूस मी नाही, तर मग मी हे कसे करू शकेन. मग मोशे देवाला म्हणाला, परंतु मी जर इस्रायल लोकाकडे जाऊन म्हणालो, तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे, तर मग ते लोक विचारतील त्याचे नाव काय आहे. मग मी त्यांना काय सांगू. मग देव मोशेला म्हणाला, त्याचे नाव जो मी आहे तो मी आहे असे आहे. हे त्यांना सांग. तू इस्रायल लोकाकडे जाशील तेव्हा मी आहेने मला पाठवले आहे असे त्यांना सांग. लेवी सर्व इस्रायल लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे. येरमया हे येरमयाचे संदेश. येरमयाला परमेश्वराचा संदेश आला. तू आईच्या गर्भात जन्म घेण्यापूर्वीपासून मला माहीत होतास. तू जन्माला येण्यापूर्वीच मी तुझी विशेष कामगिरीसाठी निवड केली. राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली. मग येरमया म्हणाला, पण सर्वशक्तिमान परमेश्वरा, मला कसे बोलावे ते माहीत नाही. मी तर एक लहान बालक आहे. पण परमेश्वर मला म्हणाला, मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे. तुला गेलेच पाहिजे. मी तुला सांगीन ती प्रत्येक गोष्ट तू लोकांना सांगितलीच पाहिजे. कोणालाही घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझे रक्षण करीन. हा परमेश्वराचा संदेश होता. मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श केला. मग परमेश्वर मला म्हणाला, येरमया, मी माझे शब्द तुझ्या तोंडात घालीत आहे. खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी. आजपासून मी राष्ट्रे आणि राज्य तुझ्या ताब्यात देत आहे. यास्तव येरमया, तयार हो, उभा राहा आणि लोकांशी बोल. मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग. लोकांना घाबरू नकोस. जर तू त्यांना घाबरलास तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन. ते तुझा पराभव करणार नाहीत. का? कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझे रक्षण करीन. हा परमेश्वराचा संदेश आहे. मत्तय येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला तेव्हा आकाश उघडले आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला. त्याचवेळी आकाशातून वाणी झाली की हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. मत्तय येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि ते म्हणाले, काही बाप्तिस्मा करणारा युहान, तर कित्येक एलिया, तर दुसरे काही येरमया किंवा संदेश त्यापैकी एक असे म्हणतात. मग येशू त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोनाने उत्तर दिले, तू ख्रिस्त जीवन देवाचा पुत्र आहेस. येशू म्हणाला, शिमोन योनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे प्रगट केले. योहान शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभू तुम्ही कोठे जात आहात? येशूने उत्तर दिले, जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही, पण नंतर तू माझ्या मागे येशील. पेत्र त्याला म्हणाला, माझ्याने आताच तुमच्या मागे का येता येणार नाही? मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे. योहान तुमचे अंत करण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे. थोमा येशूला म्हणाला, प्रभू तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही, मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने उत्तर दिले, मी मार्ग सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे. मत्तय म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर राहीन. सायन्स अ टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. देव, मी महान आहे, सर्वज्ञ, सर्व पाहणारा, सर्व कार्य करणारा, सर्वज्ञ, सर्व प्रेमळ आणि शाश्वत तत्व, मन, आत्मा, आत्मा, जीवन, सत्य, प्रेम, सर्व पदार्थ, बुद्धिमत्ता. आत्मा म्हणतो मनुष्य ज्याची इंद्रिये आध्यात्मिक आहेत ती माझी उपमा आहे. तो अनंत समज प्रतिबिंबित करतो कारण मी अनंत आहे. पवित्रतेचे सौंदर्य, अस्तित्वाची परिपूर्णता, अविनाशी वैभव सर्व माझे आहेत कारण मी देव आहे. मी माणसाला अमरत्व देतो कारण मी सत्य आहे. मी सर्व आनंद समाविष्ट करतो आणि देतो कारण मी प्रेम आहे. मी जीवन देतो सुरुवातीशिवाय आणि अंत न करता कारण मी जीवन आहे. मी सर्वोच्च आहे आणि सर्व देतो कारण मी मन आहे. मी सर्वांचा पदार्थ आहे कारण मी तोच आहे. मन म्हणजे मी आहे किंवा अनंत आहे. मन कधीच मर्यादित प्रवेश करत नाही. बुद्धिमत्ता कधीही गैर बुद्धिमत्ता किंवा पदार्थात जात नाही. चांगल्याचा कधीही वाईटात प्रवेश होत नाही. अमर्यादाचा मर्यादित मध्ये, शाश्वतचा लौकिकात आणि अमरत्वाचा मृत्यूमध्ये प्रवेश होत नाही. दैवी अहंकार किंवा व्यक्तिमत्व सर्व आध्यात्मिक व्यक्तिमत्वात अनंतापासून अनंतापर्यंत प्रतिबिंबित होते. अमर मनुष्य देवाची प्रतिमा किंवा कल्पना होती आणि आहे. अगदी अमर्याद मनाची अमर्याद अभिव्यक्ती आणि अमर मनुष्य त्या मनाचा सहअस्तित्वात आणि शाश्वत आहे. तो अनंत काळच्या मनात कायमच आहे देव. परंतु अमर्याद मन मनुष्यामध्ये कधीही असू शकत नाही. परंतु मनुष्याद्वारे प्रतिबिंबित होते. आध्यात्मिक माणसाची चेतना आणि व्यक्तिमत्व हे ईश्वराचे प्रतिबिंब आहेत. ते जीवन सत्य आणि प्रेम असलेल्या त्याच्या उत्सर्जन आहेत. अमर मनुष्य भौतिक नाही आणि कधीही नव्हता. परंतु नेहमीच आध्यात्मिक आणि शाश्वत आहे. देव, मनुष्याचे दैवी तत्व आणि देवाच्या प्रतिरूपातील मनुष्य हे अविभाज्य, सुसंवादी आणि शाश्वत आहेत. गुरु म्हणाले, कोणीही पित्याकडे अस्तित्वाचे दैवी तत्व येत नाही. परंतु माझ्याद्वारे ख्रिस्त, जीवन, सत्य, प्रेम, कारण ख्रिस्त म्हणतो मीच मार्ग आहे. या मूळ माणसाने येशूने शारीरिक कारणे पहिल्यापासून शेवटपर्यंत बाजूला ठेवली. त्याला माहीत होते की दैवी तत्व प्रेम जे काही वास्तविक आहे ते निर्माण करते आणि नियंत्रित करते. सॅक्सन आणि इतर 20 भाषांमध्ये देवासाठी चांगली संज्ञा आहे. पवित्र शास्त्र घोषित करते की त्याने जे काही चांगले बनवले आहे ते स्वतः सारखेच आहे, तत्व आणि कल्पनेत चांगले. म्हणून आध्यात्मिक वेश चांगले आहे आणि तो जसा आहे तसा देव प्रतिबिंबित करतो. देवाचे विचार परिपूर्ण आणि शाश्वत आहेत. पदार्थ आणि जीवन आहेत. भौतिक आणि ऐहिक विचार मानवी आहेत ज्यात त्रुटी आहेत. आणि देव, आत्मा हे एकमेव कारण असल्यामुळे त्यांच्या दैवी कारणाचा अभाव आहे. ऐहिक आणि भौतिक वस्तू मग आत्म्याच्या निर्मिती नाहीत. ते आध्यात्मिक आणि शाश्वतच्या बनावट आहेत. क्षणभंगूर विचार हे शाश्वत सत्याचे प्रतिपदे आहेत. जरी विपरीत गुणांच्या कल्पनेने त्रुटी देखील मी सत्य आहे असे म्हणायला हवे. पण या म्हणीमुळे चूक, असत्य, स्वतःचा नाश होतो. येशूने आपली चर्च स्थापन केली आणि ख्रिस्त उपचाराच्या आध्यात्मिक पायावर आपले ध्येय राखले. त्याने कोणतीही बुद्धिमत्ता, कृती किंवा देवापासून वेगळे जीवन असल्याचा दावा केला नाही. त्याने आपल्या विद्यार्थ्यांना आवाहन केले, मी मनुष्याचा पुत्र आहे असे लोक कोण म्हणतात? ते म्हणजे वाईट गोष्टी काढून टाकणे आणि आजारी लोकांना बरे करणे हे कोण किंवा काय आहे? शिष्यांनी त्यांच्या गुरुला इतरांपेक्षा चांगले पकडले. परंतु त्यांनी जे सांगितले आणि केले ते सर्व त्यांना समजले नाही किंवा त्यांनी वारंवार त्याची चौकशी केली नसती. येशूधीराने शिकवण्यात आणि अस्तित्वाचे सत्य दाखवण्यात टिकून राहिला. त्याच्या विद्यार्थ्यांनी सत्याची ही शक्ती आजारी लोकांना बरे करताना, वाईट गोष्टींना बाहेर काढताना, मृतांना उठवताना पाहिले. परंतु या अद्भुत कार्याचे अंतिम आध्यात्मिकरित्या त्यांना समजले नाही. अगदी वधस्तंभावर खेळल्यानंतर जेव्हा त्यांचा निष्कलंक शिक्षक त्यांच्या समोर उभा राहिला, आजारपण, पाप, रोग, मृत्यू आणि कबरेवर विजय मिळवणारा. समजून घ्यायच्या इच्छेने मास्टर पुन्हा म्हणाला, पण मी कोण आहे असे तुम्ही म्हणता? या नव्या चौकशीचा अर्थ असा होता, कोण किंवा कोणते कार्य करण्यास सक्षम आहे, लोकप्रिय मनासाठी इतके गुढ आहे. त्याच्या नेहमीच्या आवेगपूर्णतेने सायमनने आपल्या बांधवांना उत्तर दिले आणि त्याच्या उत्तराने एक मोठी वस्तुस्थिती मांडली. तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. म्हणजे आपण घोषित केले आहे की मशीहा आहे, ख्रिस्त, आत्मा, देवाचे, सत्याचे, जीवनाचे आणि प्रेमाचे, जे मानसिकरित्या बरे होते. पीटरला आता हे स्पष्ट झाले आहे की दैवी जीवन, सत्य आणि प्रेम हे मानवी व्यक्तिमत्व नव्हे तर आजारी आणि खडकांना बरे करणारे सुसंवादाच्या क्षेत्रात एक मजबूत पाया आहे. या आध्यात्मिकदृष्ट्या वैज्ञानिक आधारावर येशूने त्याचे उपचार स्पष्ट केले, जे बाहेरील लोकांना चमत्कारिक वाटले. त्याने दाखवून दिले की रोग शारीरिकतेने, मटेरिया मेडिकाने किंवा स्वच्छतेने नाही तर दैवी आत्म्याद्वारे नश्वर मनाच्या चुका काढून टाकल्या जातात. आत्म्याचे वर्चस्व हा पाया होता ज्यावर येशूने बांधले होते. ख्रिश्चन युगाच्या आधी आणि नंतरच्या सर्व पिढ्यांमध्ये ख्रिस्त, आध्यात्मिक कल्पना, देवाचे प्रतिबिंब, ख्रिस्त, सत्य स्वीकारण्यास तयार असलेल्या सर्वांसाठी काही प्रमाणात शक्ती आणि कृपेसह आला आहे. अब्राहम, जेकब, मोशे आणि संदेश त्यांनी मशीहा किंवा ख्रिस्ताची तेजस्वी झलक पाहिली, ज्याने या दृष्ट्यांना दैवी स्वरूप, प्रेमाचे सार मध्ये बाप्तिस्मा दिला. दैवी प्रतिमा, कल्पना किंवा ख्रिस्त हा दैवी तत्व देवापासून अविभाज्य होता आहे आणि कायम राहील. येशूने त्याच्या आध्यात्मिक ओळखीच्या या एकतेचा उल्लेख अशा प्रकारे केला, अब्राहमच्या आधी मी आहे, मी आणि माझा पिता एक आहोत, माझा पिता माझ्यापेक्षा मोठा आहे. एका आत्म्यात सर्व ओळख समाविष्ट आहेत. मनुष्य कधीच देव नसतो, परंतु आध्यात्मिक मनुष्य देवाच्या प्रतिरूपाने बनलेला देवाला प्रतिबिंबित करतो. या वैज्ञानिक प्रतिबिंबात अहंकार आणि पिता अविभाज्य आहेत. कारण देव अमर्याद, सर्व शक्ती, सर्व जीवन, सत्य, प्रेम, सर्वांवर आणि सर्व आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.